नमस्कार मित्रांनो, मी अमित करकरे आणि आपण आत्ता आहोत विवेकी कट्ट्यावर. हा आहे आपलं रोजचं जगणं साधं आणि सोपं करणारा आपला हक्काचा अड्डा. नमस्कार, विवेकी कट्ट्याच्या या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे आत्ता दोन प्रश्न आहेत. एक तर म्हणजे हे पॉडकास्ट काय प्रकरण आहे, आणि दुसरी गोष्ट या विवेकी कट्टा पॉडकास्टवर नक्की आपल्याला काय काय ऐकायला मिळणार आहे. पॉडकास्ट म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवीन पिढीचा रेडिओ. लहानपणी माझ्या वर्गामध्ये शशांक करंबेळकर म्हणून माझा एक मित्र होता, त्याच्या घरी कायम रेडिओ लागलेला असायचा. आणि शाळेत आला की काल कुठली गाणी लागली होती, कुठले कार्यक्रम लागले होते, कोणाचं भाषण चालू होतं, असं तो सगळं सांगत असायचा. रेडिओशी माझी खऱ्या अर्थाने ओळख शशांकनी करून दिली. विवेकी कट्टा हे खरं म्हणजे माझं स्वतःचं एक रेडिओ स्टेशन, ज्याच्यावरनं मला वेगवेगळ्या प्रकारचे विचार, वेगवेगळ्या प्रकारचे लेख, कविता, काही म्हणाल ते तुम्हा सगळ्यांना ऐकवता येईल. ह्याचा बेसिक उद्देश एवढाच आहे की आपलं रोजचं जगणं साधं आणि सोपं करणं, त्यासाठी जे काही विचार असतील, जे काही लोकांचे अनुभव असतील, ते सगळं तुमच्यापर्यंत पोचवणं हा या विवेकी कट्टा पॉडकास्टचा माझा बेसिक हेतू आहे. पण म्हणजे नक्की काय काय असेल याच्यामध्ये, तर मला काही माझ्या मित्र, माझे पेशंट्स, काही ओळखीचे लोक यांच्या मला मुलाखती घ्यायच्या आहेत. त्यांचा जगण्याचा एक प्रत्येकाचा एक वेगवेगळा ॲटिट्यूड असतो, प्रत्येकाचे वेगळे अनुभव असतात, त्यातून शिकलेल्या काही गोष्टी असतात. तर मला या प्रत्येका माणसामधल्या वेगवेगळेपण थोडंसं जाणून घ्यायचं आहे आणि ते तुमच्यापुढे मांडायचं आहे. यावर्षी वसंत व्याख्यानमालेमध्ये 2022 साली मी संत सोय सांगती या विषयावर एक व्याख्यान दिलं की सध्या या सोशल मीडिया आणि डिजिटल जगामध्ये मेंटल बॅलन्स खूप बिघडत चालला आहे. लोकं पटकन व्यथित होतात, लोकं चिडतात पटकन, डिप्रेस्ड होत आहेत, लोकांना चिंता, काळजी, बारीक सारीक गोष्टींवरनं एकमेकांशी मतभेद होत आहेत, त्याच्यावरनं ते इतके विकोपाला जात आहेत की अगदी वर्षानुवर्षांची नाती तुटत आहेत लोकांची. सो या सगळे जे सध्या जो एक प्रचंड असंतुलित मानसिक काय म्हणतात ना मनोवृत्ती लोकांची होत चालली आहे, त्याच्यावर संतांनी ज्या काही आपल्या ओव्या आणि अभंगातून काही गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत, त्याच्यातून आपल्याला काही त्याच्यावर समाधान, काही मार्ग काढता येईल का, हा या व्याख्यानाचा मूळ हेतू होता. ते व्याख्यान खूप मोठं होतं, 1 तास 40 मिनिटाचं ते व्याख्यान आहे, यूट्यूबवर अवेलेबल आहे. पण ते व्याख्यान ऐकून मला माझ्या अमेरिकेतला एक माझा अगदी जवळचा माझा एक मामेभाऊ आहे, अनुप मिराशी. तर अनुप मला म्हणला की हे खूप मोठं होतं आहे, पण ते अशा छोट्या छोट्या पॉडकास्टच्या स्वरूपामध्ये समजा हे आलं 5-10 मिनिटांमध्ये तर ते ऐकायला जास्त सोपं पडेल. सो अनुपनी दिलेल्या इनपुटप्रमाणे मी हे एक विवेकी कट्टा या नावाने एक पॉडकास्ट सुरू करतो, जेणेकरून एखादी ओवी, एखादा अभंग घेऊन त्याचा आजकालच्या जगामध्ये त्याचा काय उपयोग आहे किंवा आपल्याला त्याच्यातून कसा मार्ग निघू शकेल सध्याच्या मानसिक असंतुलनावर, याच्याबद्दल थोडंसं मला बोलायला आवडेल. 2018 साली मी माझ्या मुलींसाठी एक ब्लॉग लिहिला. दर सोमवारी मी माझ्या दोन मुलींसाठी माझ्या आयुष्यात मला जो काही अनुभव आला होता, माझ्या पेशंटकडून मी काही गोष्टी शिकतो, माझ्या मित्रांकडून शिकतो, मी स्वतः चुका करून काही गोष्टी शिकलेलो आहे, त्याचं सगळ्या चुकांचं, सगळ्या शिक्षणाचं, सगळ्या जे काही मी अनुभव साठवलेला आहे त्याचं अक्कल खातं मी या पत्ररूपाने एका ब्लॉगमधून त्यांच्यासाठी लिहून ठेवलं आहे. दर सोमवारी 1 अशी 53 पत्रं आहेत, तर ती 53 पत्रांचं एक पुस्तक पण झालं आहे अक्कल खाते या नावाचं. तर त्या पुस्तकाचं पण एकेका प्रत्येक पत्राचं वाचन या विवेकी कट्ट्यावर असेल. त्याचे दोन उपयोग आहेत, एक म्हणजे माझ्या मुली मराठी वाचू शकतात पण माझी अमेरिका, UK, ऑस्ट्रेलिया, जपान अशा ठिकाणी माझी काही भाषे मंडळी आहेत आणि त्यांचे मित्रही असतील असे की ज्यांना मराठी समजतं खूप छान पण मराठी वाचता येत नाही, त्यांच्यासाठी कदाचित हे पॉडकास्ट एक चांगलं माध्यम असू शकेल की जेणेकरून माझी पत्रं त्यांच्यापर्यंत पण पोहोचू शकतील. सो असं सगळंच थोडंसं या विवेकी कट्ट्यावर टाकायचं आहे. याशिवाय व्हॉट्सॲपवर आपल्याला खूप लेख येत असतात, वेगवेगळ्या वेबसाईट्सवर लेख येतात, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स याच्यामध्ये पुरवण्यांमध्ये रविवारी खूप छान लेख येत असतात. बरेच वेळ असं होतं की आपल्याला लेख वाचायचा असतो पण आपल्याला वेळच नसतो, अशा वेळी तो लेख वाचून तो या पॉडकास्टवर टाकता येईल, जेणेकरून आपल्याला कुठेही स्वयंपाकघरात काम करताना, गाडीवर गाडी चालवताना किंवा अगदी आंघोळ करताना किंवा घरातली खोली आवरताना हे एकीकडे हे पॉडकास्टचा हा रेडिओ लावला की त्याच्यावर ऐकलंही जाईल, आपली कामंही होतील, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश. सध्या तरी एवढं सगळं डोक्यात आहे, अजूनही खरं बरंच काही होऊ शकेल. जसजसं सुचेल तसतसं आपण सगळ्या गोळ्या करूया या कट्ट्यावर. तुम्हालाही काही सुचलं की बाबा हे टाकता येईल बाबा या कट्ट्यावर, तर मला जरूर कळवा कळवा. शेवटी हेतू एकच आहे, असं सगळं कळवा, एकच हेतू आपलं रोजचं जगणं जे साधं आणि सोपं करेल, ज्या गोष्टींमुळे आपल्याला रोजच्या विचारांना विवेकाची फोडणी मिळेल, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या विवेकी कट्ट्यावर आणायच्या आहेत, त्या डिस्कस करायच्या आहेत, त्याच्यावर चर्चा करायची आहे. आणि अगदीच समजा एखाद्या व्यक्तीला काहीतरी प्रामुख्याने काहीतरी मोठ्या विषयावर चर्चा करायची असेल तर मला फोन करा, आपण तुमची मुलाखत घेऊया विवेकी कट्ट्यासाठी आणि आपण सगळ्या विषयांवर चर्चा करूया. तर मग करूया सुरुवात विवेकी कट्ट्याला. पण अरे हो, एक सांगायचंच राहिलं, हे ऐकायचं कुठे सगळं, तर तुम्हाला व्हॉट्सअपवरनं लिंक येतच राहील, पण तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पॉडकास्ट ऐकण्यासाठी एक स्पेसिफिक ॲप असेल. ॲपल पॉडकास्ट आहे, गुगल पॉडकास्ट आहे, स्पॉटीफाय आहे किंवा ॲमेझॉन म्युझिक आहे, या सगळ्या ॲप्सवर हा विवेकी कट्टा पॉडकास्ट तुम्हाला ऐकता येईल. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, त्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि तिथे एक बेल आयकॉन असेल तो दाबायचा आहे, जेणेकरून नवीन नवीन एपिसोड आले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील. तुम्हाला जर एपिसोड्स आवडत असतील तर तुमच्या सगळ्या मित्रांबरोबर ते शेअर करा, जेणेकरून अजून अजून लोकं आपल्या या कट्ट्यावर जमतील. शेवटी कट्टा आहे, जेवढी जास्ती लोकं जमतील तेवढ्या त्याच्यावरच्या गप्पा जास्ती चांगल्या रंगतील. चला मग करूया सुरुवात विवेकी कट्ट्यावरच्या आपल्या या गप्पांना.